पुढील नोंद आहे किवी. किवी हा एक न उडणारा पक्षी आहे. पक्षी वर्गातील ॲप्टेरिजिडी कुलातील हा पक्षी फक्त न्यूझीलंडमध्ये आढळतो. किवीच्या 5 जाती असून त्यापैकी विपुल प्रमाणात आढळणाऱ्या जातीचं शास्त्रीय नाव ॲप्टेरिक्स ऑस्ट्रेलिस असे आहे. किवी आकाराने पाळीव कोंबडीपेक्षा थोडा मोठा असतो. मादी नरापेक्षा थोडी मोठी असते. पिसारा केसांसारख्या पिसांचा बनलेला असून पिसं कायम विस्कटलेली असतात. पिसाऱ्याचा रंग उदी असतो, याला शेपूट नसतं. शरीरावरील पिसं सस्तन प्राण्यांच्या केसांप्रमाणे 2 शाखा असणारी असतात. चोच लांब आणि बारीक असते. तिच्यावर श्वसन रंध्रे असतात. डोळे बारीक असतात. कानाची छिद्रे मोठी असतात. दृष्टी जरी मंद असली तरी श्रवणेंद्रिय आणि घ्राणेंद्रिय तीक्ष्ण असतात. चोच आणि चेहऱ्यावरील राठ पिसे स्पर्शेंद्रियाचे कार्य करतात. पाय आखूड पण मजबूत असून बोटांवरील नख्या तीक्ष्ण असतात. किवी अत्यंत लाजाळू, दडून राहणारा आणि निशाचर आहे. गांडुळे, कीटक, झाडाखाली पडलेली फळे हे याचे खाद्य आहे. दिवसा लपून रात्री पायाच्या नख्यांनी जमीन उकरीत आणि आपली लांब चोच जमिनीत खुपसून तो खाद्य शोधतो. उडणाऱ्या पक्ष्यांप्रमाणे किवीच्या उरोस्थीवर हाडांचा फाळ जवळजवळ नसतोच. पंखांची वाढ खुंटलेली असल्यामुळे त्याला उडताही येत नाही. पंख पाठीवरील पिसात दडलेले असतात. त्यांचा वापर होत नसल्याने त्यासाठीचे स्नायू अविकसित असतात. किवीची हाडे इतर पक्ष्यांप्रमाणे नसून सस्तन प्राण्यांप्रमाणे असतात. मार्च ते जून हा किवींचा विणीचा हंगाम असून त्यांची जोडी 20 वर्षांपर्यंत एकत्र राहते. मादी झाडाच्या मुळाखालच्या किंवा दरडीतील बिळात 1 किंवा 2 अंडी घालते. या पक्षाच्या आकाराच्या मानाने अंडे फार मोठे असते. ते सुमारे 135 ते 185 मिलीमीटर आकाराचे असून त्याचे सरासरी वजन 450 ग्रॅम असते. कोंबडीच्या अंड्यापेक्षा सुमारे 10 पट मोठे असते. अंडी घातल्यावर मादी क्षीण होते आणि अंडी उबवण्याचे काम नरालाच करावे लागते. 75 ते 77 दिवसानंतर अंड्यामधून पिले बाहेर पडतात. न्यूझीलंडमधील माओरी जमातीचे लोक किवीचे मांस भाजून किंवा उकडून खातात. किवी हा न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी आहे. ऑक्सफर्ड विश्वविद्यालयातील ब्रिटिश वैज्ञानिकांनी केलेल्या डी ऑक्सी रायबो न्यूक्लिक आम्लाच्या अर्थात DNA अभ्यासातून किवी हे ऑस्ट्रेलियातील एमू व कॅसोवेरी या न उडणाऱ्या पक्ष्यांच्या अधिक जवळचे आहेत असे दिसून आले आहे. ही नोंद पुरुषोत्तम काळे यांनी केली आहे.